ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಕುಂಡಲೀಕವರದೆ ಹರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಹರಿ ಹರಿ. तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन. मागच्या वेळेला आपण पाहिलं की पंचभौतिक विश्वाच्या बुडाशी एक अव्यक्त तत्व आहे. विज्ञानाला देखील ते अव्यक्त आहे. विज्ञानाला देखील असं म्हणण्याचं कारण असं की विज्ञानाला देखील ते अव्यक्त अस्पर्श अदृश्य असंच राहिलेलं आहे. पंचभूतांच्या बुडाशी जर गेलं तर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अशी पाच तत्व उरत नाहीत तर एकच तत्व राहतं आणि त्या तत्वापासून पंचतत्व बनलेली आहेत असं लक्षात आलं. आणि ते तत्व गुणरहित आहे, निर्गुण आहे, त्याला सगुणत्व नाही, ते दिसत नाही, ते मूर्त नाही, ते अमूर्त स्वरूपाचंच आहे. तसं सत्व रज तम या गुणांनीही ते युक्त नाही, या गुणांच्याही ते पलीकडचं आहे. म्हणून या तत्वांना च्या बुडाशी जे निर्गुण तत्व आहे आपल्या देहाच्याही बुडाशी निर्गुण तत्व आहे. या देहाला आपण मी असं म्हणतो. खरं म्हणजे मी हा शब्द देहाच्या आत असणाऱ्या जाणीवेला उद्देशून आहे, शुद्ध अस्तित्वाला उद्देशून आहे. कारण तत्वाचं निरसन होतं विवेकाच्या अंगाने, देहातल्या तत्वाचं निरसन होतं तेव्हा खरं काही शिल्लक राहायला नको जर पंचतत्व गेली तर. पण पंचतत्व गेली हे समजणारा कोणीतरी शिल्लक राहतो. तो निर्गुण आहे, तो शुद्ध जाणीव स्वरूप आहे, तो अस्तित्व मात्र आहे. त्याला जीवसत्ता म्हणून ओळखलं जातं. म्हणून तत्वांमधलं मी पण नाहीसं झालं की शिल्लक राहतं ते निर्गुण देहाच्या सापेक्ष. आणि जगतामध्ये पंचतत्व नाहीशी झाली तर उरतं ते निर्गुण विज्ञानाच्या अंगाने. तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले. आणि परमार्थाची जी पद्धत आहे ती जगताचा विचार करण्याची नाही. परमार्थाची पद्धत जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने पिंडाचा शोध घेण्याची आहे. विज्ञानाची पद्धत ब्रह्मांडाचा किंवा बाहेरच्या वस्तूंचा शोध घेण्याची आहे. बाहेरच्या वस्तूंचा शोध घेताना निर्गुणच उरतं, पण ती विज्ञानाची पद्धत झाली. मागच्या वेळेला जसं मी सांगितलं की अणूची सूक्ष्मता आणि सर्वांच्या शेवटी शिल्लक राहिलेलं तरंग किंवा लहर किंवा चैतन्य आणि घन अणू इतकंच काहीतरी शिल्लक राहतं विज्ञानाच्या पक्षी. आणि परमार्थाच्या पक्षी ध्यानाला बसलेली व्यक्ती आत्मदर्शनाला प्राप्त होते तेव्हा देहाचं निरसन होतं. देहाचं निरसन झाल्यानंतर ते निरसन झालं असं समजणारा मात्र शिल्लक राहतो, तो निर्गुण असतो, त्याला मीपणा नसतो, देहाला मीपणा असतो. अशा रीतीने त्याला आपण परमात्मा आहोत असा बोध होतो. जे उर्वरित राहतं तो परमात्मा आहे. सोहम भाव, सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन, म्हणजे आपलं समर्पण झालं आणि परमात्माच शिल्लक राहिला. आत्मनिवेदन होता, देवा भक्तासी ऐक्यता साचार भक्त विभक्तता सांडून झाला. आत्मनिवेदन अशा प्रकारे झाल्यावर देह, देव आणि भक्त यांचं ऐक्य होऊन जातं. भक्त आचारासहित, म्हणजे भक्ताच्या आचारामध्ये देखील निर्गुणाचा बोध, ऐक्यतेचा बोध, प्रेमाचा बोध, आनंदाचा बोध, एकत्वाचा बोध आचारामध्ये देखील येतो. आचारामध्ये दया येते, क्षमा येते, शांती येते, सर्वांचा विचार करणं येतं. परमात्म्याच्या विचारात जसे सर्व आहेत तसा सर्वांचा विचार करणं होतं. निर्गुणासं नाही जन्म मरण, निर्गुणासं नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. हे जे निर्गुण शिल्लक राहतं त्या निर्गुणाला जन्म नाही आणि मरण नाही. या निर्गुणाला अक्षर ब्रह्म असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. अक्षरम ब्रह्म परमम, ते परमतत्व अक्षर आहे आणि ब्रह्म या नावाने संबोधित होतं. किम तद् ब्रह्म असं सातव्या अध्यायाच्या अखेरीला विचारलं त्याच्यावर त्यांनी ते अक्षर आहे असं सांगितलं. त्याला ब्रह्म ही संज्ञा आहे, म्हणजे जे जसंच्या तसं राहतं, त्याला मृत्यू नाही, त्याला जन्म नाही. हे निर्गुण आहे, जे मूळ तत्व आहे, मूलतत्व आहे. मूलतत्व याचा अर्थच असा की विभाजन करता करता एक अशी गोष्ट शिल्लक राहते की त्याचं विभाजन होत नाही, त्याला मूलतत्व असं म्हणतात. सर्वाचं विभाजन झाल्यानंतर शिल्लक राहणारं की जे ज्याला ऑम्नी प्रेझेंट असं म्हणतात, जे कायम उपस्थित आहे, ते निर्माण झालं नाही. त्या मूलतत्वाच्या संयुगापासून अनेक गोष्टी निर्माण होतात, पण ते मात्र कायम अस्तित्व मात्र असतं, म्हणून त्याला जन्म नाही, तो जन्मरहित आहे. आणि त्याच्यापासून निर्माण झालेल्या वस्तूंना मृत्यू असला तरी देखील मृत्यू घडत घडत त्याच्यापर्यंत मात्र मृत्यूची भावना नाही, तो जसाच्या तसा आहे. त्याला जन्मही नाही, तो अजन्मा आहे, तो आहे, अस्तित्व मात्र आहे. आणि त्याच्या आधारावर सर्व निर्माण झालं, सर्व संपलं तरी तो शिल्लक राहतो। हे जे निर्गुण आहे ते सगुण होताना मूळ माया निर्माण होते, म्हणजे अहंता निर्माण होते, त्रिगुण निर्माण होतात, त्या त्रिगुणांची कार्य निर्माण होतात। ही जी अहंता आहे या अहंतेला स्वभाव, ब्रह्माचा स्वभाव असं तिथे शब्द उच्चारलेला आहे। स्वभाव हा अध्यात्म उच्चते, त्याला मीची जाणीव निर्माण होते, अहमची जाणीव निर्माण होते, मी एकटा आहे, मी बहुविध भाव, मी अनेकत्वानी नटावं। अनेकत्वानी जरी नटला तरी त्याच्यामध्ये तोच आहे, तो अनेक होत नाही। जसं एक कारंज असावं, दुसरं कारंज असावं, अजून एक कारंज असावं, त्या प्रत्येकाची तऱ्हा निराळी असावी, त्यामुळे विभ्रम निर्माण व्हावा निरनिराळ्या प्रकारचा। पण पाणी जसं एक, तसा तो अनेकविध होताना जी अहंता लागते ती अहंता म्हणजे मूळ माया असं म्हटलं गेलं। आणि अनेकविध होण्यासाठी म्हणून जो फोर्स लागतो, जी शक्ती लागते, ती शक्ती देखील त्याच्या ठिकाणी संकल्पातूनच निर्माण झाली। त्या शक्तीला सत्व रजतम असं म्हटलं गेलं। निर्मिती व्हावी, सांभाळलं जावं आणि नाश व्हावा। आणि त्याच्या या सत्व रज आणि तम याच्या विशिष्ट कार्यातून जी कर्म निर्माण झाली त्याच्यातून पंचभूत निर्माण झाली, आणि पंचभूतांच्या झटापटीतून भूत मात्र निर्माण झाली। म्हणून भूत भाव उद्भव कर जो विसर्ग, त्याला कर्म असं म्हटलं। हे व्यापक कर्म आहे, परमात्म्याचं कर्म आहे, की जो ज्याच्यामध्ये मुळीच फरक न पडता केवळ अहंतेमुळे काही झालं असं वाटलं, आणि ते झालं असं वाटलं त्याच्यात त्रिगुण निर्माण झाले, त्रिगुणातून पंचभूत निर्माण झाली, पंचभूतांच्या कार्यातून सर्व विश्व निर्माण झालं, भूतमात्र निर्माण झाली। ही जी भूतमात्र निर्माण झाली त्याला अधिभूत असं म्हटलं गेलं। म्हणजे आपण आपली शरीर, सर्व प्राणी मात्रांची शरीर, आणि त्याच्याही आत मी आहे ही जाणीव आहे, त्याला अधिदैव असं म्हटलं गेलं। एकाच तत्वापासून शरीरही झालं आणि त्याच तत्वापासून जीव मात्र देखील झाला। आपलं शरीर देखील चिन्मयच आहे। यावत घटः अपि मृण्मयः तावत देहः अपि चिन्मयः। पण जीवाचं कार्य निराळं आणि शरीराचं कार्य निराळं। सर्वात शेवटी जर पाहायचं झालं तर ते एकच आहेत, पण पंचभूत निर्माण झाली आणि जीव मात्र निर्माण झालं, ज्याला भगवद्गीतेत पराप्रकृती आणि अपराप्रकृती असं म्हटलं। आणि तो अधिदैव, अधिभूत म्हणजे देह आणि देहाच्या आत असणारा जीव, हे कर्म करू लागले जसे स्वतंत्र, तसं त्या कर्मातून काही बरी कर्म, काही वाईट कर्म, काही मिश्र कर्म अशी निर्माण झाली। जी चांगली कर्म निर्माण झाली त्यामुळं जगताचंही कल्याण झालं, त्यालाही बरं वाटलं, त्याला पुण्य असं म्हटलं गेलं। जी कर्म हिंसेची होती, त्रासाची होती, परपीडेची होती, त्याला पाप म्हटलं गेलं। त्या पापांनी इतरांनाही वाईट वाटलं, यालाही वाईट वाटलं, पापाने अंतरात्मा दुखावतो, कल्पना नसते, पण आपल्या अंतरात्म्याचा पापाने अपमान होतो। आपण जे वाईट कृत्य करतो त्या वाईट कृत्यातून इतरांचंच नव्हे तर आपल्या अंतरात्म्याचा देखील अपमान होतो। त्याला पाप असं म्हटलं गेलं, कारण त्यांनी आपण खाली खाली गेल्यासारखं होतं, आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त, आपले विचार अधिकाधिक अधोगतीला जातात। पाप पुण्य भावना निर्माण होते। ही पाप पुण्य भावना देहाच्या ठिकाणी असते, कर्माच्या ठिकाणी असते, पण निर्गुणाच्या ठिकाणी नसते असं समर्थ म्हणतात। निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणास नाही पाप पुण्य, देहाच्या ठिकाणी मात्र नक्की आहे। तुम्ही ज्या क्षणाला क्षण मात्र ध्यानामध्ये तद्रूपता प्राप्त करता आणि देहच विसरता, तेव्हा पाप पुण्य संबंध संपतो। देहाच्या झालेल्या चुका तिथे शिल्लक राहत नाहीत, देह मन बुद्धीकडून घडलेल्या चुका तिथे शिल्लक राहत नाहीत। तिथे मृत्यू भावना शिल्लक राहत नाही, कारण देहाचाच विसर पडतो। तुम्ही निर्गुणाशी तादात्म्य पावतात तेव्हा जन्म मरण संबंध संपतो। तुम्ही अमर आहात, अमृत आहात अशा सातत्याच्या बोधात असता, क्षण 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 जितका काळ राहता तितका काळ सातत्याने अमृताच्या बोधात असतात। उपनिषद म्हणतात ना, अमृतस्य पुत्राः, तू अमृत स्वरूप आहेस, ते अमृत तिथं अनुभवाला येतं। अमृत म्हणजे विशिष्ट पेय नाहीये, अमृत ही भावना आहे, आणि ही भावना देह मन बुद्धीचा लोप झाल्यानंतर जी स्थिती राहते त्या स्थितीत अनुभवाला येते। भावना वृत्ती आहे, समाधी ही वृत्ती आहे, पण अत्यंत शांत स्थितीमध्ये आपण मृत्यूरहित आहोत, कारण देहाचा तिथे संबंध नसतो। देहाचा संबंध नसल्यामुळे पाप पुण्याचा संबंध नसतो, तो कर्मापासून विमुक्त होऊन जातो। ध्यानातून तुम्ही खाली आलात की मृत्यू भय आहे, मृत्यू हवासा वाटणं ही विकृती समजली जाते। कोणीही झाला तरी तो मृत्यूला जवळ करत नाही, यदृच्छया जगावं असं संतांना देखील वाटतं। पण तेच जर बोधात असतील तर आला तर त्याची इच्छा अशा भावामध्ये तो जातो। तो धडपड तडफड करायच्या ऐवजी तो जसा देह आहे तसा त्याच्या इच्छेनी, आणि जर देह पडला तर तीही त्याची इच्छा असं समजतो। आणि ध्यानातून खाली आल्यानंतर पाप पुण्याचं काय होतं? पाप पुण्य भावना परत येऊन चिकटतात। जसं मृत्यूला दूर ठेवावं असं वाटतं तसं पाप पुण्य भावना परत येऊन चिकटतात। आणि असा क्षण क्षण रोज वारंवार जर परमात्मा भावनेशी तदाकार होत असेल ध्यानामध्ये, तर हळूहळू व्यवहार करताना देखील आपण देह मन बुद्धी नाही, आपण तेच आहोत अशा सोहम भावामध्ये तो राहायला सुरुवात होते। तो परमात्माच मी आहे अशा भावनेमध्ये हळूहळू त्याची पाप भावना आणि पुण्य भावना गळून पडतात. याचा अर्थ त्याच्या पुण्याच्या सुपरिणामापासून आणि पापाच्या कुपरिणामापासून याचे परिणाम आत मनावर, बुद्धीवर, अंतःकरणावर झालेले असतात. तो मुक्त होऊन जातो. जोग महाराजांचं असं सांगतात की ते काशीला गेलेले असताना तिथं श्राद्ध करण्यासाठी बसले, विधी सांगितले जात होते. पापोहम पापकर्मात्मा पापात्मा पापसंभवहा म्हणा म्हणून ते म्हणाले, मी म्हणणार नाही, मी पापी नाही, मी पापकर्मात्मा नाही, मी पापात्मा नाही, मी पापसंभव नाही, मी पुण्योहम पुण्यकर्मात्मा पुण्यात्मा पुण्यसंभवहा असं म्हणाले. ही खूप चांगली स्थिती. पण त्याच्याही पलीकडची एका स्थितीत पाप आणि पुण्य दोन्हीही नाही. जे आहेत ते देहाला आहेत आणि देह जाणारा आहे, मी देहापासून वेगळा आहे अशा भावनेमध्ये जातो. जोग महाराज त्या भावनेत होते. ते मी पापी आहे असं म्हणायला तयार नव्हते. पण जेव्हा निर्गुणाशी पूर्ण अनन्यता होते तेव्हा तो पुण्यालाही झटकून टाकतो, पापालाही झटकून टाकतो. हे घे तुझं पुण्य आणि हे घे तुझं पाप, मला तुझी शुद्धा भक्ती दे, हे दोन्हीही नकोत अशा भावनेवर तो येतो. अशा प्रकारे निर्गुणाला पाप पुण्य नाही, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. निर्गुणाशी अनन्य झाल्यानंतर ज्याला मी आपण असं म्हणत होतो तो मुक्त होऊन जातो. निर्गुणाच्या ठिकाणी अनन्यता ही आत्मनिवेदन भक्तीवर मी प्रवचन करतोय. अनेक वेळेला सांगितलेलं आहे की निर्गुणाशी अनन्य होणं हे साधनेनी कसं शक्य आहे, चिंतनानी कसं शक्य आहे, विवेकानी आत्मानात्म विवेकानी कसं शक्य आहे, ध्यानानी कसं शक्य आहे, नामस्मरणानी कसं शक्य आहे. विचाररहित होऊन आपलं जे मन आहे ते मन आपल्या चित्तवृत्ती शांत झाल्यावर आत्मसागरच केवळ शिल्लक राहतो. आत्मसागरावर उठणारे तरंग म्हणजे मन. तिथं आत्मसागराच्या ठिकाणी म्हणजे आपल्या शुद्ध जाणीवेच्या ठिकाणी जी जी चंचलता निर्माण होते ती मनाच्या अंगानी प्रत्ययाला येते. जसं लहर पाण्याची मिटली तर सागर शिल्लक राहतो, तसं मन नाहीस झालं तर आत्मस्वरूप शिल्लक राहतं. तर्क नाहीसा झाला, तर्क शून्य, वृत्ती शून्य, मनविरहित अशी जी शुद्ध जाणीव असते त्या शुद्ध जाणीवेमध्ये म्हणजे आपल्यामध्ये आपण आहोत तिथं तिथं आधी कोणी पोचणं गरजेचं आहे. त्याच्याकरता माझं मी वृत्तीरहित झालेलो आहे, वृत्तीरहितता अनुभवतो, मी तर्करहित झालेलो आहे, कोणताही तर्क माझ्या ठिकाणी नाही उद्भवत, तर्करहित होऊन मी अहंकार रहित झालेलो आहे, देहाहंता माझ्या ठिकाणी नाही. अशा ठिकाणी या प्रत्येक गोष्टी, अशा प्रकारे या प्रत्येक गोष्टी बुडाशी नेऊन ठेवणं, त्या जिथून उद्भवल्या आत्मसत्तेतून उद्भवल्या आत्मसत्तेत नेऊन ठेवणं, संकल्पानी विचारांनी, विचारांनी देखील मनरहित होता येतं. जसं तुम्ही आता विचार करा की विचार करायचा नाहीये, बघा बरं, जमलं? आपल्याला चिंतन प्रक्रिया जर जाणून घ्यायची असेल तर या एवढ्या गोष्टी पुरतात. थोडा वेळ तर्क लढवायचा नाही असं ठरवलं तर तर्करहित होता येतं. असं किंचित काळ आपण विचाररहित संकल्पानी होऊन, तर्करहित होऊन, कामनांचा त्याग करून, आता या क्षणाला मला डोळ्यांचे विषय त्याची आवश्यकता नाहीये, कानांच्या विषयांची आवश्यकता नाहीये, खाण्याच्या विषयांची आवश्यकता नाहीये, या क्षणाला मला स्पर्शाच्या विषयाची आवश्यकता नाहीये, या क्षणाला मला पायांनी कुठेही चालत जाण्याची आवश्यकता नाहीये, या क्षणाला हातांनी काम करण्याची आवश्यकता नाहीये, या क्षणाला मला कोणत्याही इंद्रियांच्या विषयाचा आधार घेण्याची, त्याच्यापासून आनंद घेण्याची आवश्यकता नाहीये. या क्षणी मी निर्वासन आहे. होतीये काही पाहण्याची इच्छा, ऐकण्याची इच्छा, संकल्पानी अशा प्रकारे आपण मनरहित, विचाररहित होणं, कामनारहित होणं काही काळ हे शक्य आहे. आणि असं होताना जी शांती अनुभवाला येते ती आत आपल्या स्वतःची शांती असते, की जिथून केलेलं चिंतन हे फार बलिष्ठ असतं. प्रथम सगळीकडे विस्तारलेलं आणि शक्ती कमी झालेलं मन आवरून घ्यायचं आहे, प्रथम सगळीकडे फिरत असणारी बुद्धी आवरून घ्यायची आहे, प्रथम भाराभर विषयांमध्ये फिरणारं आपलं चित्त आत ओढायचं आहे. असं ते आत्मस्वरूपाजवळ आल्यावर ते फार बलिष्ठ होतं, आपल्याला कल्पनाही येणार नाही एवढं बलिष्ठ होतं. आणि त्या बलिष्ठ अशा आत्मस्थितीमध्ये चिंतन करायचं, की परमात्मा जसा अविनाशी आहे तसं माझं आत्मस्वरूपही अविनाशी आहे, परमात्मा जसा जाणीव स्वरूप आहे तसं माझं आत्मस्वरूपही जाणीव स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, परमात्मा ज्याप्रमाणे एकमेवा द्वितीय आहे तसं या क्षणाला माझं आत्मस्वरूपच केवळ शिल्लक आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाहीच आहे. काही दुसरं नसल्यामुळे भयरहितता आहे, कामनारहितता आहे, विकाररहितता आहे. मी निश्चिंत, निवांत, निर्भय, निष्काम आहे. मी निश्चिंत असल्यामुळं आनंद स्वरूप आहे. मी शांत स्वरूप आहे. चिंतनाला एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेने जाता जाता हळूहळू निर्गुणाशी आपण अनन्य होऊन राहतो. अनन्य म्हणजे न अन्य इति अनन्यता. निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. या स्थितीमध्ये कुठलंच बंधन नसतं. कामनेनी बांधलेला नाही, देहबुद्धीनी बांधलेला नाही. या स्थितीमध्ये केवळ निरामयता आहे, केवळ शांती आहे, त्यालाच मुक्ती म्हणतात. निर्गुणाशी अनन्य झाला, मुक्त झाला. चिंतन प्रक्रियेने कसं निर्गुणाशी अनन्य होऊन मुक्त होतो, तसंच विवेकाच्या प्रक्रियेने देखील मुक्त होतो. आत्मनात्म विवेक, ध्यान, नामस्मरण असे अनन्य होण्याचे उपाय आहेत. आणि मग नंतर तो त्या पक्क्या बोधावर जेव्हा येतो, चिंतनाच्या वेळेला अनन्यता साधली, हळूहळू आत्मस्वरूपाला स्पर्श करून आलेलं मन व्यवहारात देखील शांत राहतं. आत्मस्वरूपाला स्पर्श करून आपल्यापाशी असणारी बुद्धी ही व्यवहारात देखील स्थिर राहते. द्वंद्वांच्या ठिकाणी, जन्म मृत्यूच्या ठिकाणी, पापपुण्याच्या ठिकाणी, हवं नको याबाबत, त्यामुळे तो मुक्त होतो. कसा आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि। अपन ज्ञानेश्वरीच पारायण करणार आहोत। सद्भक्त अवधूत त्याचं संचालन करेल। आपण त्याच्याबरोबर म्हणणार आहोत।
श्रीराम।